आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक। प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग स्थापन। राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। वक्फ सुधारणा विधेयक 2024 वरील मसुदा आज लोकसभा सभापतींसमोर मांडला जाणार। आणि टाटा स्टील बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत डी गुकेश मास्टर्स श्रेणीत अव्वल। आता सविस्तर बातम्या। उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीनं आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं उद्या अधिवेशनाची सुरुवात होईल। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत। सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील आभार प्रस्तावावर लोकसभा आणि राज्यसभा सदस्य चर्चा करतील। उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं महाकुंभमध्ये संगमस्थळावर काल झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या 30 झाली आहे आणि 60 जण जखमी आहेत। जखमींना मेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। प्रयागराजमधील सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक आज प्रयागराजचा दौरा करणार आहेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले असून 3 सदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे। ही दुर्घटना का घडली आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दलचा अभ्यास हा आयोग करेल। माजी न्यायाधीश हर्षकुमार यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग काम करणार आहे। मौनी अमावस्येनिमित्त संगमावर स्नानासाठी मोठ्या प्रमाणावर काल भाविकांची गर्दी झाली। रात्री संगमघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरक्षेसाठी असलेले अडथळे तुटल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून या घटनेचा सतत आढावा घेत असून स्थानिक नागरिकांनी केलेल्या मदतीचा उल्लेख त्यांनी आपल्या संदेशात केला आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। प्रयागराजसाठी धावणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचं वृत्त ही अफवा असून विशेष रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या नसल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे। राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियानाला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून या मोहिमेकरता 34,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली आहे। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली। महत्वाच्या खनिजांची आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी अधिक उत्खनन आणि खाणींचं अधिग्रहण करण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरू करण्यात आलं आहे। उसापासून काढलेल्या इथेनॉलच्या खरेदीसाठीचे हमी दरही कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले। त्यात सी दर्जाच्या मळीपासून काढलेल्या इथेनॉलकरता 57.97 रुपये आणि बी दर्जाच्या मळीपासून काढलेल्या इथेनॉलकरता 60.73 रुपये प्रतिलिटर दर जाहीर झाला आहे। उसाचा रस साखर आणि साखरेच्या सिरपपासून मिळणाऱ्या इथेनॉलकरता 65.61 रुपये प्रतिलिटर दर जाहीर झाला आहे। इंधनात इथेनॉल मिसळल्यानं 1,13,000 कोटी रुपये मूल्याच्या परदेशी चलनाची बचत होत असून गेल्या वर्षात इथेनॉल खरेदीद्वारे शेतकऱ्यांना 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली। संसदेच्या संयुक्त समितीनं वक्फ सुधारणा विधेयक 2024 वरील मसुदा अहवाल स्वीकारला। या विधेयकाशी संबंधित 14 कलमांवरील सुधारणा समितीनं स्वीकारल्या आहेत। त्याविषयीचा अहवाल आज लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना सादर केला जाणार आहे असं 31 सदस्यीय समितीच्या अध्यक्षा जगदंबिका पाल यांनी काल सांगितलं। नोंदणीचं डिजिटायझेशन, लेखापरीक्षण, बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या वक्फ मालमत्ता परत मिळवण्यासाठी कायदेशीर यंत्रणेत महत्वपूर्ण सुधारणा अशा बाबींचा विधेयकात समावेश आहे। दरम्यान विरोधी पक्ष सदस्यांनी हा अहवाल स्वीकारण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। हा अहवाल घाईनं स्वीकारण्यात आल्याचं द्रमुक खासदार ए राजा यांनी म्हटलं आहे। तर आपले अनेक आक्षेप आणि सूचना अहवालात समाविष्ट करण्यात आल्या नसल्याची टीका काँग्रेसचे नसीर हुसेन यांनी केली आहे। इतरही विरोधी खासदारांनी यावर असहमतीची नोंद केली आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। क्युबामधील ग्वांतानामो बे इथल्या अमेरिकन नौदल तळावर 30,000 खाटांची स्थलांतरित कैदीगृह बांधण्याची योजना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली आहे। हे नवीन केंद्र सध्याच्या अतिसुरक्षित तुरुंगांपेक्षा वेगळं असेल आणि त्यात बेकायदेशीर परदेशी स्थलांतरित गुन्हेगार कैदी ठेवले जातील. स्थलांतर आणि जकात संचालनालय अर्थात आयसीईद्वारे चालवल्या जाणाऱ्या या सुविधेमुळे सध्याच्या जागेचा विस्तार होणार आहे, तसंच समुद्रमार्गे होणारं स्थलांतर रोखण्यात यश येईल अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली. दरम्यान क्युबाच्या सरकारनं या निर्णयाचा निषेध केला आहे आणि हा निर्णय बेकायदेशीर आणि अमानवीय असल्याची टीका केली आहे. हिंसक गुन्ह्यांचा आरोप असलेल्या मात्र अधिकृत कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांना तुरुंगात टाकण्याची तरतूद असलेल्या लेकन रिले कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. व्हेनेझुएलाच्या एका स्थलांतरितानं जॉर्जियातील नर्सिंग विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या नावावरून या कायद्याचं नाव देण्यात आलं आहे. भारत अमेरिकेदरम्यान वैधानिक गटासाठी अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे मंत्री रो खन्ना आणि त्यांचे रिपब्लिकन सहकारी रिच मॅककार्मिक हे या कॉकसचे सहअध्यक्ष असतील अशी घोषणा रो खन्ना यांनी केली आहे. ते आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्स यांची जागा घेतील. केंद्र सरकार 2030 पर्यंत गैरजीवाश्म इंधनांद्वारे 500 गिगावॅट वीज आणि ऊर्जा निर्मिती करण्याच्या दिशेनं काम करत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. तिसऱ्या भारत ऊर्जा संक्रमण परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. येत्या काही वर्षात ऊर्जेची मागणी दुप्पट होण्याची शक्यता आहे आणि भविष्यातील गरजेच्या 50% अक्षय ऊर्जेद्वारे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान सूर्य घर योजनेअंतर्गत नियोजित 1 कोटी सौर पॅनलपैकी 8.5 लाख सौर पॅनल यापूर्वीच बसवण्यात आले आहेत. 2014 एकंदर 75 गिगावॅटपेक्षा अधिक असलेली अक्षय ऊर्जा क्षमता गेल्या 10 वर्षात एकंदर 200% वाढून आज 220 गिगावॅट झाली आहे अशी माहिती जोशी यांनी यावेळी बोलताना दिली. फिक्कीच्या पॉवरिंग इंडियाज एनर्जी ट्रान्झिशनचा अहवालही कालच्या परिषदेत त्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सांगता काल संध्याकाळी परतीची धून अर्थात बीटिंग द रिट्रीट समारंभानं झाली. यावेळी लष्कराची 3ही दलं तसंच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या बँडनं 30 सुरावटी सादर केल्या. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते. परतीच्या धूनची सुरुवात कदम कदम बढाये जा या सुरावटीनं झाली आणि त्यानंतर विविध बँड्समधून झालेल्या सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली. 26 जानेवारी नवी दिल्लीतील कर्तव्यपथ इथं झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात उत्तर प्रदेशच्या महाकुंभ 2025 या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट, जम्मू काश्मीर रायफल्सच्या सर्वोत्कृष्ट पथकाचा पुरस्कार मिळाला, तर त्रिपुराच्या शाश्वत श्रद्धा, त्रिपुरातील 14 देवतांची पूजा खारची पूजा या संकल्पनेवर आधारित रथाला दुसरं आणि आंध्र प्रदेशच्या इतिकोप्पका बोम्मलू पर्यावरणपूरक लाकडी खेळणी या चित्ररथाला 3रं स्थान मिळालं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 77व्या पुण्यतिथीनिमित्त देशभर आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी नवी दिल्लीतील राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या टाटा स्टील बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत 10व्या फेरीच्या सामन्यात भारताच्या डी गुकेश यानं डच प्रतिस्पर्धी मॅक्स वॉर्मरडॅमवर विजय मिळवला. यामुळे मास्टर्स श्रेणीमध्ये गुकेशनं आपलं स्थान कायम ठेवलं आहे. यापूर्वी 9व्या फेरीत त्यानं स्पॅनिश ओपनिंगमध्ये लिओन ल्यूक मेंडोनकाला हरवून आपली आघाडी राखली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक. प्रयागराजमधील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग स्थापन. राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. वक्फ सुधारणा विधेयक 2024 वरील मसुदा आज लोकसभा सभापतींसमोर मांडला जाणार. आणि टाटा स्टील बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत डी गुकेश मास्टर्स श्रेणीत अव्वल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.